नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसंच निवृत्ती वेतन धारकांना आता 53% ऐवजी 55% महागाई भत्ता मिळेल. 1 जानेवारीपासून या महागाई भत्त्याची थकबाकीही ऑगस्टच्या वेतनासोबत दिली जाईल. या संदर्भातला शासनादेश सरकारनं आज जारी केला. बौद्धिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी दिशा अभियान राबवण्यात आलं असून एक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम राज्यातल्या 453 विशेष शाळांमध्ये लागू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बौद्धिकरित्या अक्षम असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचा अभ्यासक्रम राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. मुंबईतल्या कबूतर खाण्यात कबूतरांना खायला घालू नये या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला नकार देत कबूतरांना खायला घालणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं बृहन्मुंबई महानगरपालिकेला आज दिले. याचिकाकर्त्यांनी आदेशात बदल करण्याची विनंती उच्च न्यायालयात करावी असंही न्यायमूर्ती J.K. माहेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या पीठानं म्हटलं आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करत असल्याचा आरोप करून इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज निवडणूक आयोगाच्या दिल्लीतल्या कार्यालयावर मोर्चा काढला. बिहारमधलं मतदार याद्या पुनरीक्षण रद्द करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज 746 अंकांची उसळी घेतली. दिवसअखेर सेन्सेक्स 80,604 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या 221 अंकांच्या वाढीसह 24,585 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.